साऱ्या जगाचा पिता पालनकर्ता श्री गणेशच आहे, त्यासाठीच तर आम्ही त्याच्यापाशी अगदी निरागस भक्तियुक्त हक्काने हे मागणं मागतो।